सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर।
लाइट्स कैमरा एक्शन, शुद्धि के साथ लाइट्स कैमरा एक्शन।
मी कलाकार श्रुती आणि आता माझ्या गप्पा होत आहेत चोरीचा मामला या फिल्मच्या स्टारकास्टशी। ऐका, अमृता खानविलकरला मी कुठला प्रश्न विचारला, अमृता मला सांग की व्हॉट वॉज द व्हेरी फर्स्ट थिंग दॅट केम टू युअर माइंड व्हेन प्रियदर्शन आस्क्ड यू फॉर दिस फिल्म?
आर यू शुअर दर्शन, आर यू शुअर मी हे करायला पाहिजे? नाही म्हणजे माझं काय टायमिंग आणि माझं जी काही एक आपण म्हणूया की ती मी काही श्रेया बुगडे नाही आहे यार, यु नो, मग ती कमाल टायमिंग आहे तिचं आणि सगळं। मी म्हटलं ह्या लोकांबरोबर कॉमेडी करायची आहे, हो य मला तूच हवी आहेस या चित्रपटामध्ये म्हणून मी तुला विचारतोय असं मला दर्शवचं। आणि त्याच्यानंतर आम्ही खूप वेळा स्क्रिप्ट रिडिंग वगैरे केलं आणि मला असं वाटतं जेव्हा जेव्हा आय थिंक पिक्चर आम्ही शूट करायला लागलो ना, ॲक्शनपेक्षा ना या फिल्ममध्ये रिॲक्शन्सला खूप महत्त्व आहे। जरी एक माणूस ॲक्शन करत असेल ना तरी बाकीचे जे रिॲक्ट करतात ना त्यांनी लाफ्टर निर्माण होत आहे आणि मला दर्शक करून दाखवायचा की हे बघ हे असं आहे हे। आणि मला ना बारीक बारीक गोष्टी कॉमेडीमधल्या इतक्या कळल्या या लोकांबरोबर राहून, कारण हेमंतनी पण ना आतापर्यंत असं काम केलेलं नाही आहे किंवा जित्यानी पण असा रोल केलेला नाही आहे। कॉमेडी करताना आपण हेमंतला नेहमीच बघितलेलं आहे पण इतकं कंट्रोल्ड कॉमेडी, इतकी कंट्रोल्ड कॉमेडी आणि प्रत्येक ॲक्शनवर एक करेक्ट रिॲक्शन आणि ती तशीच आली पाहिजे याचं जे काही आपण एक म्हणूया की समीकरण जे काही दर्शनी केलेलं आहे ना, इट इज फॅन्टॅस्टिक।
अमृता मला सांग, सेटवरचा तुझा तर म्हणजे मेमोरेबल डे मला वाटतं की साधारणतः ज्या दिवशी तुझा हात फाटला त्या दिवशीचा असेल का कुठला अजून आहे?
नाही, अजून एक मेमोरेबल डे होता अजून एक मेमोरेबल डे होता की एक पहाटे 5 वाजता वगैरे जित्याचा क्लोज सुरू होता ज्याच्यामध्ये तो अचानक नॉर्मल मराठी माणूस मधनं एका पंजाबी कॅरेक्टर मध्ये जातो हा, आणि त्याच्या ज्या काही लाईन्स असतात ह्या अत्यंत मराठमोळ्या पंजाबी असतात आणि तो तिकडे असा पुढे शॉट देत होता आणि मागे मला हसू आवरत नव्हतं। मी दर्शूला म्हटलं, मी रडायला लागले, दर्शू प्लीज मला या क्लोज मधनं काढ, अगं कसा काढू आता तू मागे उभी आहेस ना, म्हटलं प्लीज काढ मला इथे उभं नाही राहत आहे। अरे यार असं ते दर्शूचं एक झालं, पण दॅट वॉज माय मोस्ट मेमोरेबल डे असं मला वाटतं।
यु नो ह्याच्यामध्ये चपला चोरीला जातात किंवा अनेक गोष्टी आपल्या चोरीला जातात आणि कधी कधी आपल्याला वाटतं आय विश यार की ती गोष्ट परत मिळावी।
आय थिंक अनेकदा आपल्याला असं वाटतं की कुठला तरी काळ परत यावा किंवा यु नो ही गोष्ट जी आपण कोणाला तरी देऊन टाकली ही आपण परत घ्यावी कारण त्याची औकात नव्हती। सो असं मला माझं हृदय परत हवं आहे आणि अनेक म्हणजे अनेक ठिकाणी दिलं गेलं नाहीये, पण यु नो प्रेमाच्या परिभाषा खूप असू शकतात,
करेक्ट।
सो त्या ज्या काही परिभाषा होत्या त्या मला आता त्या करायच्या नाही आहेत, त्या मला कोणाला द्यायच्या नाहीत, बाबा मला माझं परत द्या। सो मला ते लोकांसाठी जेवढं कधी काही काही केलेलं असेल मी ते काही काही लोकांपासून ते मला परत घ्यायचंय। अनेकदा असं होतं, कारण आता मी हिंदी चित्रपट पण करते पण अनेकदा जी कोणी मराठी लोक हिंदीत काम करतायत ना त्यांनाच मराठी लोक नको असतात,
ओ
आणि ते अत्यंत सॅडनिंग आहे। देर हॅव बीन इन्स्टन्सेस जिकडे मला असं होतं की का म्हणजे मेघना गुलजार कॅन कास्ट मी इन टू अ पार्ट, मिलाप झवेरी कॅन, मोहित सुरी कॅन, पण आय डोंट नो, इट इज व्हेरी व्हेरी सॅडनिंग टू सी की यु नो हा म्हणजे कोणी, इट्स नॉट अबाउट जस्ट अ डिरेक्टर, म्हणजे कोणी प्रोड्यूस करत असेल किंवा काही करत असेल जे काही असेल ऑन द बिगेस्ट ऑफ लेवल अँड ऑन द स्मॉलेस्ट ऑफ लेवल, आय थिंक इट इज व्हेरी अनफॉर्च्युनेट की असं नाही होतं। म्हणजे अनेकदा असं होतं की ऑडिशनलाही तुम्हाला बोलवलं जात नाही। आय हॅव कॉल्ड अ पीपल, म्हणजे तुम्ही एक रिस्पेक्ट म्हणून तरी त्या आर्टिस्टचा तुम्ही त्याला निदान ऑडिशनसाठी तरी बोलवा, एवढंच मला वाटतं।
अमृता खानविलकर मला सांगा की अगर आपको इंडस्ट्री में किसी का दिल चुराना होगा क्योंकि आप बॉलीवुड में भी काम करती हो तो बताओ जरा किसका दिल चुराना चाहोगे?
एकदम बॉलीवुड ही हो गया यार, मेरे को लगा मराठी यार, हमारा कुछ तो चांस था लेकिन
यार देखिए मुझे जिनका दिल चुराना था उनका दिल तो ऑलरेडी मस्तानी जी के पास था, वो थे रणवीर सिंह, लेकिन अभी मैं फ्रेंड जोन हो गई हूँ तो यू नो आई एम ओके कि अभी बीइंग फ्रेंड जोन्ड विथ हिम इज फाइन। सो रणवीर सिंह का दिल मुझे डेफिनेटली चुराना था, मुझे जो उनकी वाइब्स है वो बहुत अपने जैसी लगती है मुझे, एंड यू नो
सेम तुम्ही
सेम अगं मी तुला सांगते मी त्यांचा एक इंटरव्ह्यू बघत होते, इट इज सो अमेझिंग टू नो की यू नो देर आर सच सिमिलॅरिटीज बिटवीन यू नो टू पीपल। तर त्याला कोणीतरी असंच विचारलं की तुम्ही सेटवर जायच्या आधी तुम्ही काय करता, तर ही सेड की ही प्रेज, आणि मी सुद्धा प्रार्थना करते, मी सुद्धा आय प्रे अ लॉट आणि मग मी माझ्या दिवसाची सुरुवात करते।
अमृता, तुला बॉलिवूडच्या ह्या ऍक्टर्स कडनं काय चोरायला आवडेल तुला सांगायचंय? ओके, आलिया भट.
ओ वाव, तिची समज आणि तिचा आत्ताचा एज.
रणवीर सिंग.
तो अख्खा.
दीपिका पादुकोण.
तिचा नवरा.
जॉन अब्राहम.
एक तर कन्सिस्टन्सी, कारण तो खूप वर्ष काम करतोय आणि तो स्वतःच्या स्ट्रेंथ्सना आणि विकनेसेसला खूप ओळखून काम करतो.
करण जोहर.
धर्म प्रोडक्शन.
तू खतरो के खिलाडी म्हण, तू कुठेही अमरू, पण खतरो के खिलाडीमुळे तुझी एक कुठली भीती गेली आहे का ग?
अगं नाही, या खतरो के खिलाडीमुळे मला एक भीती आली आहे.
कुठली?
अगं, देर वॉज दिस वन स्टंट. मला हाईटचा फोबिया नव्हता, मला पाण्याचा फोबिया नव्हता, दो आय एम व्हेरी स्लो इन वॉटर अपॅरेंटली, ते मला तिकडेच जाऊन कळलं. पण मला फायरचा फोबिया कधीच नव्हता, जो मला आला. तिकडे एक टास्क होता ज्याच्यामुळे यु नो, म्हणजे आम्हाला असं एका बेडवरती, लोखंडी बेडवरती झोपवलंय, वरती 2 फूट वरती बर्नर्स लावलेत. ते फायर बघून मी फ्रीज झाले. आय कुडंट मूव, आय जस्ट स्टार्टेड क्राईंग अँड स्क्रीमिंग. आय डोंट नो व्हॉट हॅपन टू मी. आणि त्याच्यानंतर मला एक 1 to 2 weeks मला सतत आगेची अशी स्वप्न पडायला लागली. सो दॅट वॉज अ फोबिया दॅट आय थिंक आय नेव्हर हॅड. आणि अचानक मी ते बघितल्यानंतर आय वॉज डॅम स्केअर्ड यार. आता मी जळणार, आता मी मरणार. आणि हे असं झालंय त्या शो मध्ये, यु नो, ते तुम्ही बघाल जेव्हा तो स्पेशली तो स्टंट येईल. अदरवाईज हेलिकॉप्टर वरन उडी, सापांचं टनल, कॉक्रोचेस, हे सगळं केलं मी.
प्रियदर्शन जाधव.
इम्पेकेबल टायमिंग आहे त्या माणसाचं, इम्पेकेबल टायमिंग. तो म्हणाला तसं बरोबर आहे, म्हणजे हेमंत इज ऑल्सो गुड, जिता इज ऑल्सो गुड, पण एवढा बॅलन्स्ड आणि तेवढाच कडक परफॉर्मर प्रियदर्शन सोडून कोणीच नाही आता तरी.
हेमंत ढोमे.
हेमंत ढोमे यार, त्याच्यामध्ये ना एक खूप क्वर्की क्लास आहे, तो मला चोरायला आवडेल.